नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मानसी वाळवे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. कोयर वेवस्थापन आनी ताचो विलो लावपा खातीर गोंय सरकार वर्साक 400 कोटी परस चड रुपया खर्च करता. अशें आसूनय पंचायत मंडळां सचीव संबंधीत अधिकारी आनी लोक कोयरा विशीं जापसालदारकेन वागनात. ह्यान फुडें अशें चलचें ना. दरेके पंचायतीन पंचायत मंडळ आनी सचिवांनी संबंधीत अधिकाऱ्यांनी त्या वाठारांत नेमान कोयर वेवस्थापन करप, नितळसाण दवरप अशा गजालींचेर खासा लक्ष दिवचें पडटलें. कोणाचे चुरचुरे करचे नात अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. मुखेलमंत्री सावंत हांणी कोयर वेवस्थापनाचो नियाळ घेतना मंगळारा दिवचल म्हारांतल्यो सगळ्यो पंचायती तशेंच दोनी पालिकांच्या वांगड्यांक आमंत्रीत केल्ले. ह्या वेळार बाराय म्हालांतले गटविकास अधिकारी, म्हालांतले पंचायत सचीव, सरपंच हजर आशिल्ले. वोलो कोयर, सुको कोयर वेळार एकठांय करप, MRF शेड 100% उबारप तशेंच रस्त्यार, न्हयांनी, व्हाळांनी कोयर उडोवप्यांचेर ह्यान फुडें कारवाय करतले. दरेक गांव कोयर मुक्त करपाची जापसालदारकी पंचायत मंडळ, पालिकेची आनी सचिवांची आसतली. कोयरा विशीं प्रस्न उप्रासल्यार ह्या तिगांकूय जापसालदार धरतले अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. सरकारी नोकर पगार घेतात तांणी सामाजीक जापसालदारकी समजून घेवन सेवा स्वरुपांत नितळसाणे खातीर खासा योगदान दिवप गरजेचें. दरेक पंचायत मंडळ, गांवांतले सगळे नागरीक, ग्रामस्थांनी हे विशीं सहकार्य दिवप गरजेचें अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार सांगलें. युनायटेड ट्रायबल असोसिएशन म्हळ्यारूच उटा संघटनेक 20 वर्सां पुराय जाल्यात. हे फाटभुंयेर उटा संघटना 10 नोव्हेंबराक फर्मागुडी GEC मैदानाचेर महासंमेलन आयोजीत करतले अशी म्हायती मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. ते पणजे उटा संघटनेन आयोजीत केल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयताले. उटा संघटनेच्या वाटचालीची तशेंच चळवळीची म्हायती आयच्या तरणाट्या मुखार येवची ह्या हेतान ह्या संमेलनाचें आयोजन केलां. कार्यावळीची सुरवात दनपरां 3 वरांचेर जातली जाल्यार कार्यावळीक मुखेल सोयरे म्हण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर रावतले अशी म्हायती मंत्री गावडे हांणी ह्या वेळार दिल्या. संमेलनाक विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे तशेंच मानाचे सोयरे म्हण केंद्रीय मंत्री भगवान सिंग खुलासे तशेंच महाराष्ट्रातले नामनेचे विचारवंत डॉ किसन नामदेव हाजीर रावतले अशी म्हायती उटा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वेळीप हांणी दिल्या. गोंय शालांत मंडळान 10वी तशेंच 12वेच्या March 2025 परिक्षेचे शुल्क घेवपाची निमणी मुजत आतां 10 नोव्हेंबर मेरेन वाडयल्या. शालांत मंडळाच्या वेब पोर्टलावरवीं सगळ्या शाळांनी परिक्षा शुल्क भरचे अशें मंडळाचे सचीव विद्यादत्त नायक हांणी सगळ्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांक कळीत केला. ऑनलायन परिक्षा शुल्क भरपाक आडखळी येत जाल्यार शालांत मंडळाच्या मजत पंगडाकडेन संपर्क साधचो अशें मंडळान जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. मजगतीं गोंय शालांत मंडळाची 12वेची परिक्षा 11 फेब्रुवारी सावन सुरू जातली जाल्यार 10वेची परिक्षा मार्च म्हयन्याच्या 1ल्या सप्तकांत सुरू जातली. तिसवाडी तालुक्यातल्या सांताक्रूज उच्च माध्यमीक विद्यालयान अंदू आपल्या 3-दशक पुर्ती सुवाळ्या निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आखल्यात. 30 नोव्हेंबर 2024 सावन 3-दशक पुर्ती सुवाळो सुरू जातलो. ह्याच दिसा म्हळ्यार 30 नोव्हेंबराक आंतर उच्च माध्यमीक एन्थम गीत गायन सर्त आयोजीत केल्या. ह्या राज्य पावण्यावेल्या एन्थम गीत गायन सर्तींत गोंयभरांतल्या उच्च माध्यमीक विद्यालयांचे पंगड वांटेकार जातले. दरेक शाळेचे आपले अशें एक शीर्षक गीत आसता. ते संगीतबद्ध करून गावपाच्या ह्या सर्तींत आकर्शक इनामां दवरल्यात. पयल्या 3 जैतिवंत पंगडांक दरेकी 5,000 रुपया इनाम आसतले. ताचे भायर दरेका पंगडाक प्रशस्तीपत्र आनी यादस्तीक भेटयतले अशें आयोजकांनी कळीत केला. भारतीय वेंचणूक आयोगान सचीव श्री संदीप जॅकीस IAS हांची गोंय राज्य खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हूण नेमणूक केल्या. 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून सध्याच्या मतदार वळेरेची खाशेली उजळणी चालू आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.